नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आणि थायलंड हांच्या मदीं आयज आयटी दर्यावेळो, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्देग, हस्तकला आणि हातमागा सयत वेगवेगळ्या क्षेत्रांनी सहकार्या खातीर स कबलाती केल्यात. आयज दनपारां बँकॉकांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि थायलंडचे प्रधानमंत्री पेटॉगटान शिनावात्रा हांच्या मदीं द्विपक्षीय उलोवणी उपरांत ह्यो कबलाती जाल्यात. दोनूय वटांनी द्विपक्षीय संबंधाच्या उदरगतीचो नियाळ घेतलो आनी हे भागीदारी आनीक घटमूट करपाचेर चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत वांटो घेवपा खातीर थायलंडाक 2 दिसांच्या भोंवडेर आसात. विमानतळार थायलंडचे उपप्रधानमंत्र्यांनी तांकां येवकार दिलो. ह्या वेळार थायलंडातल्या भारतीय जनसमुदायान येवन प्रधानमंत्र्याक उमेदीन येवकार दिलो. भारतीय समुदाया कडल्यान मेळिल्ल्या उमेदीच्या येवकाराचे उपकार मानून प्रधानमंत्र्यांनी सांगले की भारत आणि थायलंड हांच्या मदीं खोलायेन रुजिल्ले सांस्कृतीक संबंध आसात. उपरांत भरतनाट्यम आणि थाई शास्त्रीय नाताचो मिलाप दाखोवपी कार्यावळ सादर झाली. तशेंच थाई रामायणाचे सादरीकरण रामकीन प्रधानमंत्र्यांनी पळयले. भारत आणि थायलंड हांच्या मदली सांस्कृतीक संबंधाक सोबीतपणान दाखोवपी आणि खऱ्या अर्थान समृद्ध करपी अणभव आसा असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्री मोदी फाल्यां 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेत वांटेकार जातले. ह्या शिखर सभेत जायत्यो कबलाती आणि घोषणा जावपाची शक्यताय आसा. उपरांत प्रधानमंत्री फाल्यां श्रीलंकेक 3 दिसांच्या भेटे खातीर भायर सरतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी बिमस्टेक वांगडी देशांनी सध्याच्या जागतीक वेवस्थेत आशिल्ली अनिश्चितताय आणि अस्थिरताय पळोवन संघटने कडेन चड महत्वाकांक्षी पद्दत आपणावपाचो उलो मारलो. थायलंडातल्या बँकॉकात जाल्ल्या 20व्या बिमस्टेक मंत्रीमंडळ बसकेत ते उलयतले. बिमस्टेक वांगडी देशांनी वीज ग्रीड जोडणी, डिजिटल मुळावी बांदावळ, वेवसायीक कार्यावळी, दर्या आणि जमनीवयली येरादारी, निळी अर्थव्यवस्था, भलायकी, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा अशा साबार प्रश्नांच्या एकीकरणाचेर लक्ष केंद्रीत करपाक जाय असे तांणी मुखार सांगले. फुडारात तंत्रगिन्यान, स्टार्टअप आणि नवनिर्मणीची चड महत्वाची भूमिका असली हाचेर तांणी भर दिलो. अन्नधान्याचो दर्जो सुनिश्चित करपा खातीर सरकार बेगीनूच देशात 100 अन्न चाचणी प्रयोगशाळा बांदतले असे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान हांणी सांगले. लोकसभेत प्रश्नतासाक पूरक प्रश्नाक जाप दितना अन्नधान्य उत्पादनाच्या दर्जाविषयी सरकार तडजोड करचो ना असे पासवान हांणी सांगले. वक्फ मंडळाच्या जमनी संबंधी वक्फ दुरुस्ती विधेयक आयज राज्यसभेत चर्चे खातीर मांडले. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू हांणी विधेयकाची मांडावळ करतना सांगले की हे संबंधी नेमिल्ले संयुक्त संसदीय समितीन 1 कोटी परस चड सुचवण्यो आणि हरकतींचो अभ्यास करून हो मसुदो तयार केला. वक्फ जमनीचो योग्य वापर जाल्लो जाल्यार देशात बदल जावपाची आस्त तांणी उक्तायली. काल राती उशिरा लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 संमत जाल्ले. वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन सुगम करप, तशेंच दायस्थळांची राखण आणि समाज कल्याणाक चालना दिवप हो या विधेयकाचो हेत आसा. अल्पसंख्याक समाजा खातीर भारत हो सगळ्यात सुरक्षित देश आसा आणि ह्या विधेयकाचो मुस्लिमांच्या धर्मीक आचरणा कडेन कांयच संबंध ना असे तांणी स्पष्ट केले. विरोधकांक जाप दितना केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगले, मंत्रिमंडळान मान्य केल्या संयुक्त संसदीय समितीन सविस्तर चर्चा करून हे विधेयक मांडला. वक्फ मंडळात बिगर मुस्लिम वांगडी आसचे नात असे तांणी स्पष्ट केले. राज्यसभेत चर्चा सुरू करतना काँग्रेसीचे गौरव गोगोई हांणी ह्या विधेयकातल्यान सरकारान लोकांक चुकीची वाट दाखयल्या असो आरोप केला. हे विधेयक अघटीत आसा आणि असे तांणी सांगले. ह्या कायद्यात दुरुस्ती केल्यार आनीक समस्या निर्माण जातली अशी टीका तांणी केली. चलनवाढ, बेकारी आणि हेर प्रश्नाकडेन संबंधित आशिल्ली अपेसा लिपोवपा खातीर हे विधेयक हाडला अशी टीका समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हांणी केली. तृणमूल काँग्रेसीचे खासदार कल्याण बॅनर्जी हांणी प्रस्तावित कायदो चुकीचो, अविवेकी आणि मनमानी आसा असे म्हणला. डीएमकेचे ए राजा हांणी हे विधेयक अघटीत आसा असो आरोप केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज नवी दिल्लीच्या साऊथ ब्लॉकात माउंट एव्हरेस्ट आणि माउंट कांचनजंगा मोहिमेक 5वो बावटो दाखयलो. गिर्यारोहकां वांगडा संवाद साधतना राजनाथ सिंग हांणी तांच्या धैर्याची, समर्पणाची आणि निर्धाराची तोखणाय केली. हे मोहिमेक लागून तरणाट्यांक उर्बा मेळटली असो विश्वास तांणी उक्तायलो. भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान, निकोबार, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ, माहे आणि कर्नाटकातल्या काय वाठारांनी चढ पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. आकाशवाणी कडेन उलयतना भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर के जेनामणी हांणी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत उण्यात उणे तापमान वाढपाची शक्यताय आसा आणि फुडल्या 4 ते 5 दिसात देशाच्या खंयच्याच वाठारात उष्णतायेची ल्हारां पातळावपाचो अदमास ना असे सांगला. फाल्यां सावन उत्तर प्रदेशांतल्या झांसींत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमांत 15व्या हॉकी इंडिया वरिश्ठ दादल्यांच्या राष्ट्रीय सर्तीक सुरवात जातली. ही सर्त 5 एप्रील मेरेन चलतली. IPL T20 क्रिकेट सर्तीत कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानार आयज कोलकाता नायट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 7:30 वरांचेर सुरू जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.